ಗುರುನಾಮಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಿಭೂತಿ ತಮಸ್ವೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದಾಯ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಸದ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ. आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत. 15 ऑक्टोबरला आपलं जे प्रवचन झालं त्याच्यामध्ये आपण पहिला अध्याय पाहिला आणि त्याच्यानंतर 22 तारखेला दिवाळीच्या निमित्ताने आपला एक विशेष कार्यक्रम इथं झाला. 29 तारखेला मागच्या रविवारी आपण एसपी कॉलेजमध्ये मामासाहेब दांडेकर अध्यासन आणि आपलं मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम जो झाला त्यामुळे प्रवचन इथलं झालं नाही. 3 आठवड्यांनी आपण इथं एकत्र जमतो आहोत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा जो दैन्य भाव प्रकट झाला तोच दैन्य भाव दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी देखील अर्जुनाकडून प्रकट होतो आहे. या अध्यायाच्या प्रारंभी भगवान अर्जुनाला म्हणाले की लौकिक दृष्ट्या दुष्कीर्ती आणि आत्म्याच्या अंगांनी दुर्गती देणारी तसंच सज्जनांना न आवडणारी अशी भलत्यावेळी भलती गोष्ट तुला कशी सुचली. कारण पहिल्या अध्यायाच्या शेवटी मी आता लढणार नाही असं म्हणून धनुष्य खाली ठेवून देऊन अर्जुन बसून राहिला. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टम स्वर्ग्यम अकीर्तिकनबर्जुन क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप तू नामर्द न होता. अंतकरणाचं जे क्षुद्र दुबळेपण आहे ते टाकून देऊन युद्धाला उभा राहा. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने काही तर्क भगवंतांच्या समोर उभा केलेला होता. या अध्यायामध्ये त्याच परंपरेमध्ये पण अजून नवीन तर्क अर्जुन भगवंतांसमोर उभा करायला लागला. अर्जुन म्हणायला लागला की परम पूज्य अशा भीष्म द्रोणांसारख्या महात्मे आणि गुरूंशी मी युद्धामध्ये कसं काय लढणार. त्याच्याऐवजी भिक्षा मागून पोट भरणं देखील श्रेयस्कर आहे. भीष्म द्रोणांसारख्यांच्या रक्तानी माखलेले असे भोग युद्ध झाल्यानंतर मला भोगायला लागणार. आम्ही जिंकणं किंवा कौरवांनी जिंकणं याच्यामध्ये श्रेयस्कर काय असं तो विचारायला लागला. जीवनामध्ये श्रेय आणि प्रेय अशा दोन गोष्टी असतात. जे प्रेय आहे ते इंद्रियांना आवडणारं असं असतं आणि श्रेय आहे अंतिम कल्याणाचं असतं. अर्जुनांनी मनुष्य जीवनामध्ये श्रेय काय असं भगवंतांना विचारलं किंचित आध्यात्मिक बाजूला जाऊन अर्जुनांनी प्रेयाच्या ऐवजी श्रेयाची चर्चा करायला सुरुवात केली आणि अर्जुन म्हणायला लागला की दैन्यानी माझी वृत्ती नष्ट झालेली आहे. असं असल्यामुळे धर्माबाबतचं ज्ञान देखील मोहानी नाहीसं झालेलं आहे. माझं श्रेय म्हणजे आत्मकल्याण होईल असं काही तुम्ही मला सांगा, मी तुमच्याशी शिष्य भावानी शरण आलेलो आहे. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, शिष्य भावानी मी तुला शरण आलेलो आहे. अशा प्रकारे अर्जुनाच्या दैन्य भावातून क्रमाक्रमानी अर्जुनाला श्रेय प्राप्तीची इच्छा म्हणजे आत्मकल्याणाची इच्छा आणि त्याच्यातूनच पुढे भगवंतांच्या बाबत शिष्यभाव प्राप्त झाला. अर्जुनाच्या मनात श्रेयासंबंधी खोल पारमार्थिक प्रश्न निर्माण झाले. जिज्ञासू साधकाची दशा अर्जुनाला प्राप्त झाली. विनोबा एका ठिकाणी म्हणतात की दैन्याचं भान म्हणजे आपल्याला दैन्य प्राप्त झालेलं आहे याची जाणीव, तसंच कर्तव्य जिज्ञासा यावेळेला नेमकं कर्तव्य काय करायला हवं याच्या संबंधीची जिज्ञासा, तसंच आपण मोहात सापडलेले आहोत हे समजून मोहापासून मुक्त होण्याची तळमळ, आपल्या आत्म्याचं कल्याण व्हावं हित व्हावं अशी आत्महिताची इच्छा, वैराग्य भावना, मला राज्य मिळालं नाही तरी देखील चालेल, आर्तता, स्वजनांच्या मृत्यूमुळे भीष्म द्रोण यांच्या प्रेमामुळे जी सांसारिक आर्तता निर्माण झालेली होती त्याच्या बरोबरीनेच श्रेयाबद्दल देखील आर्तता त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. आत्मकल्याणाच्या भावाविषयी देखील आर्तता अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाली आणि सर्वात शेवटी गुरुशरणता अर्जुन व्यक्त करायला लागला. अशा प्रकारची उत्तम जिज्ञासू लक्षणं अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाली. त्याच्या समाधानासाठी त्यामुळं भगवंतांना ब्रह्मविद्येसकट संपूर्ण योगशास्त्र अर्जुनाला उलगडून दाखवायला लागलं. अर्जुन युद्ध करणार नाही असं म्हणून जेव्हा स्तब्ध राहिला तेव्हा भगवंत जरा हसल्यासारखं करून अर्जुनाशी बोलू लागले, अशी या अध्यायाची सुरुवात आहे. भगवंतांच्या या हसण्यामध्ये देखील अर्जुनाला आत्मविश्वास देण्याच्या दृष्टीने असलेली सलगी होती. त्यांच्या हसण्यामध्ये तटस्थ आणि कुचेष्टेचा असा भाव नव्हता. शिवाय कारुण्य भाव भगवंतांच्या मनामध्ये हसण्यामधून देखील व्यक्त झाला आणि सख्य प्रीती ही गोष्ट देखील हसण्यामधून भगवंतांच्या व्यक्त झाली. हसणं देखील वेगळं वेगळं असू शकतं, हसण्यामध्ये देखील वेगळे वेगळे भाव असू शकतात. अर्जुनाला जो दिलासा भगवंतांनी दिला त्यामुळे अर्जुन शिष्यभावापर्यंत येऊन पोचला. भगवंतांनी अर्जुनाला याच्यापुढे गीताशास्त्राचा उपदेश करायला सुरुवात केली. दुसऱ्या अध्यायाचा जो 11वा श्लोक आहे तिथपासून खऱ्या अर्थाने भगवद्गीता सुरू झाली. भगवंतांच्या उपदेशाला 11व्या श्लोकापासून सुरुवात झाली. हा जो भाग आहे हा भाग सांख्य बुद्धी म्हणून भगवद्गीतेमध्ये प्रसिद्ध आहे. या सांख्य बुद्धीचेही दोन भाग आहेत. सांख्य याचा अर्थ आत्मज्ञान व्यक्त करणारी अशी बुद्धी. सांख्य हा शब्द एका शास्त्राला देखील उद्देशून आलेला आहे. तथापि इथं जो सांख्य हा शब्द आहे हा सांख्य शब्द आत्मज्ञानाला उद्देशून आलेला आहे. या सांख्य बुद्धीमध्ये सर्वात प्रथम आत्म्याचं अकर्तृत्व, आत्मविषयक उपदेश आणि सांख्य बुद्धीच्या दुसऱ्या भागामध्ये आत्मबुद्धीच्या बरोबरीने सांख्य बुद्धीच्याच अंतर्गत असणारी निष्काम कर्माची प्रेरणा, अशा प्रकारे ही सांख्य बुद्धी भगवद्गीतेमध्ये वर्णन करून सांगितलेली आहे. भगवान अर्जुनाला म्हणाले की ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतो आहेस आणि वर ज्ञानाच्याही गोष्टी सांगतो आहेस. ज्ञानी पुरुष मात्र मेल्या जित्यांसंबंधी शोक करत नाहीत. अशोच्यान अन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. तू तत्वज्ञान तर सांगतो आहेस, प्रज्ञावादाचं निरूपण करताना जसं बोललं जाईल तसं तू बोलतो आहेस, पण प्रज्ञावाद करणारे पंडित जसं वागतात तसं मात्र तू वागत नाहीयेस. जे गेलेले आहेत किंवा अस्तित्वात आहेत अशांविषयी ज्ञानी पुरुष शोक करत नाहीस, तू मात्र शोक देखील करतो आहेस. आपल्या सकट हे सर्व राजे पूर्वी नव्हते असे नाही आणि आपण सर्व यापुढे होणार नाही असे नाही. नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा. आपण याच्या आधीही होतो याच्या नंतर देखील आपण असणार आहोत. देह धारण करणाऱ्याला या देहामध्ये ज्याप्रमाणे बाल्य तारुण्य आणि म्हातारपण लाभतं त्याप्रमाणेच देह टाकल्यानंतर पुढे दुसरा देह प्राप्त होत असतो. असं असल्यामुळं मरण म्हणजेच नवजीवन असं जाणणारा धीर पुरुष, ज्ञानी, धीमान असा धीर या पुरुषाचा अर्थ आहे. या बाबतीमध्ये मोह पावत नाही. मृत्यू पाहून धीर पुरुष कधीही मोह पावत नाही. मी अमक्याला कसे मारू, अशा प्रकारे अर्जुनाच्या मनातील भीती आणि मोह आणि त्यामुळंच मरण मारण याचाच तत्वदृष्ट्या प्रथम विचार भगवंत अर्जुनाला सांगताहेत. पुढे भगवंत म्हणतात की देह किंवा आत्मा या दोन्ही बाजूंनी विचार केला तरी मेल्याचा शोक करणं म्हणजे वेडेपणा असं सिद्ध होतं. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे, हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरत देखील नाही, हा अज नित्य शाश्वत आणि पुरातन असा आहे। आणि शरीराचा वध झाला तरी देखील हा मारला जात नाही, जशी जुनी जीर्ण जर्जर वस्त्र सोडून मनुष्य नवीन वस्त्र धारण करतो, तशी जुनी शरीर टाकून आत्मा दुसरी निराळी शरीर घेतो। वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकहा न एनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। याला म्हणजे आत्म्याला शस्त्र तोडत नाहीत, देहाला शस्त्र तोडेल पण आत्म्याला शस्त्र तोडत नाही, याला अग्नी जाळत नाही, याला पाणी भिजवित नाही आणि वायू याला सुकवित नाही। हा आत्मा नित्य सर्वत्र भरून असलेला स्थिर अचल व सनातन म्हणजे चिरंतन आहे। अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः। सर्व भूतमात्र आरंभी अव्यक्त मध्यंतरी व्यक्त आणि मरण समयी पुन्हा अव्यक्त अशी स्थिती प्राप्त करतात। जर असं असेल तर हे भारता, अर्जुनाला भारता असं म्हटलेलं आहे, त्यात शोक राहिला कोठे? अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना, असं भगवंत अर्जुनाला विचारतात। जणू काय आश्चर्य म्हणजे अद्भुत वस्तू म्हणून या आत्म्याकडे कोणी पाहतात। तसेच दुसरा कोणी आश्चर्यासारखे याचं वर्णन करणारा असतो। आणि त्याहून दुसरा कोणी जणू काय आश्चर्य म्हणून ते ऐकतो, पण याप्रमाणे पाहून वर्णन करून ऐकून कोणीही याला जाणू शकत नाही, वेगळेपणाने हा जाणला जात नाही। आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्यः आश्चर्यवच्च एनम अन्य शृणोती श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित। आत्मा हा मुळातच आश्चर्यतुल्य अद्भुतप्राय असा आहे। देहामध्ये असताना आत्मसाक्षात्कार संपादन करणं हे एक प्रकारे आश्चर्यच आहे, कारण इंद्रियांचा जोर इतका विलक्षण असतो आणि बाहेरचं जगत एवढं भुरळ पाडणारं असतं, मनाची धाव एवढी विलक्षण असते, बुद्धीचे निश्चय देखील विषयांनुरूप असतात। असं असल्यामुळे या देहामध्ये आत्मसाक्षात्कार संपन्न करून घेणं, त्याला पाहणं हे आश्चर्यासारखं आहे। आत्मा हा दृष्टीचा विषय नाही, त्याला पाहणं म्हणजे त्याच्याशी एकरूपता साधणं। असं असल्यामुळं त्याला पाहणं म्हणजे एकरूपता साधणं ही गोष्ट जे जमवतात हे आश्चर्यासारखं आहे. इंद्रिय मनाच्या पलीकडील अशा आत्म्यासंबंधी वाणी वर्णन करू शकत नाही, तरी देखील आत्म्याविषयी आदर ठेवून प्रेमपूर्वक अनुभवलेल्या एकरूपतेचं आत्मवर्णन करू शकणं हे अजून एक दुसरं आश्चर्य आहे. आश्चर्यवत वदती तथैव च अन्यः, कारण ज्याचं वर्णन करता येत नाही, इंद्रियांना जो आकलन होत नाही त्याचं वर्णन करणं, तो अनुभवून वर्णन करणं, असा कोणी पाहायला मिळणं हे देखील आश्चर्य आहे. अशा प्रकारचं वर्णन करणारा भेटला तरी देखील आत्म्याच्या श्रवणाविषयी गोडी वाटणारा सहृदय श्रोता भेटणं हे तिसरं आश्चर्य असं भगवंत म्हणतात. तात्काळ प्रमाण कोणतंही देता येत नसलं तरी देखील याच्या श्रवणामध्ये गोडी बाळगणं हे काही कमी आश्चर्य नाहीये. त्याच्याकरता मत्सररहित शुद्ध बुद्धीचा सहृदय प्रेमळ श्रोता लाभणंच आवश्यक असतं. असा श्रोता देखील दुर्मिळ आहे, आश्चर्यासारखा आहे असं भगवंत म्हणतात. अशा श्रोत्यांमधून देखील आत्म्याला वेगळेपणाने जाणण्याची कल्पना टाकून देऊन, म्हणजे इंद्रियांनी अथवा मनानी अथवा बुद्धीनी अथवा डोळ्यांनीच परत त्याला जाणण्याची इच्छा देहधारी माणसाला होते, अशा प्रकारची वेगळेपणाने जाणण्याची इच्छा टाकून देऊन एकरूपतेनी आत्मसाक्षात्कार अनुभवणारा श्रोता हे चौथं आश्चर्य आहे. कारण देहबुद्धीनी जाणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आत्मा हा नेहमी अप्राप्त राहतो. आपल्याला अनुभव यावा म्हणून धडपडणारा कधीही आत्मस्वरूपाला प्राप्त होत नाही. असं असताना देखील काही जण आत्मस्वरूपाला प्राप्त होतात हे अजून एक आश्चर्य आहे. हा जो श्लोक आहे हा श्लोक अर्जुनाप्रमाणे सर्वांच्या उपयोगाचा असा श्लोक आहे. आत्मदर्शनाची एक विलक्षण प्रक्रिया देखील याच्यामध्ये येऊन गेली. तसंच अर्जुनानी जे श्रेयसासंबंधी प्रश्न उपस्थित केलेले होते असा प्रश्न उपस्थित करणं हे देखील आश्चर्य आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. आणि याचा शेवट आत्मदर्शनामध्ये होतो हे आत्मदर्शन देखील आश्चर्यासारखं आहे असं भगवंत म्हणायला लागले. आत्म्याचं हे अमरत्व प्रासंगिक असं ठसवलेलं वर्णन अर्जुनाच्या शोकाच्या निरसनाकरता म्हणून आहे. न जायते म्रियते वा कदाचित, अशा प्रकारे आत्मा अमर आहे अशा प्रकारचं जे आत्म्याचं वर्णन आहे ते अर्जुनाचा शोक निरसन व्हावा म्हणून भगवंतांनी खरं म्हणजे केलेलं आहे. हे आत्म्याचं प्रासंगिक वर्णन समजलं जातं. पण त्याचं जे मुख्य वर्णन, त्याचं निर्विकारत्व, त्याचं स्थिरत्व, त्याचं अचलत्व आणि त्याचं चिरंतनत्व हे देखील त्याच्या बरोबरीनी भगवंतांनी सांगून घेतलं. आणि हे वर्णन हे या आत्मविषयक वर्णनाचं खरं सार असं आहे, शाश्वत सार असं आहे. अशा प्रकारे आत्म्याचं वर्णन केल्यानंतर भगवंतांनी या सांख्य बुद्धीच्या अंतर्गत स्वधर्म कर्माचं अवश्यमेव करणीयत्व अर्जुनाला सांगितलं. ज्याची बुद्धी अशा प्रकारे स्थिर झाली तो कधीही कर्माला सोडू शकत नाही, कारण कर्माच्या यशापयशावर त्याचा बोध अवलंबून नाही आणि कर्म हे करावंच लागत असल्यामुळं तो कर्म सोडून कधीही पळून जाणार नाही. आत्मविषयक तत्वज्ञान हे सगळ्यांकरता कल्याणकारक असं आहे, सर्व वर्णांकरता देखील कल्याणकारक असं आहे. आपल्या आपल्या कर्तव्य क्षेत्रामध्ये नेहमीच कठीण प्रसंग उभे राहत असतात. कुटुंबामध्ये राहत असतात, आपली वैयक्तिक कर्म करत असताना राहत असतात, सामाजिक जीवन जगत असताना राहत असतात, नोकरी उद्योग धंदा विषयक कर्तव्य कर्म करत असताना बाका प्रसंग समोर उभा राहण्याची शक्यता असते. स्वधर्माचरण हा नित्याचा एक प्रकाराने प्रत्येकासाठी युद्ध प्रसंगच असतो. अशा कर्तव्य क्षेत्रामध्ये देखील, अशा युद्ध प्रसंगामध्ये देखील हे आत्मविषयक तत्वज्ञान कामाला येतं. तसंच हे आत्मविषयक तत्वज्ञान ज्यांनी मुरवलेलं आहे तो कर्म सोडत नाही, दुःखाला घाबरत नाही, अडचणींना घाबरत नाही असं भगवंतांना सांगायचं आहे. स्वधर्म कर्म हे कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळता येत नाही. अशा प्रकारे सांख्य बुद्धीचा जीवनविषयक सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत या सांख्य बुद्धीच्या स्वधर्म कर्माचं अवश्य करणीयत्व या प्रकरणाखाली भगवंतांनी सांगितलं. आत्मबुद्धीचंच सदैव चिंतन करत असलेल्या जीवनामध्ये स्वधर्म स्वीकारला म्हणजे बऱ्या वाईट बाह्य परिणामाविषयी तटस्थ राहण्याचं कर्तव्य देखील ओघानी येतं असं भगवंत सांगतात. जर तसं झालं नाही तर आत्मबुद्धीपासून परत देहबुद्धीपर्यंत घसरण ही जरूर होते. ती चुकणार नसल्यामुळं ज्यांनी हे तत्वज्ञान ज्याला आवडतं, आत्मविषयक तत्वज्ञान ज्याला आवडतं आणि त्या तत्वज्ञानाचा आपल्याला अनुभव यावा अशी इच्छा धरणारा जो आहे तो स्वधर्म कर्मामध्ये विशिष्ट बुद्धीनी सदैव आचरण करणं हे जरुरीचं राहतं. सुख दुःख हानी लाभ हार जीत यांना समान मानून सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी असं भगवंत म्हणतात. यांना तू समान मानलंस आणि मग नंतर खुशाल तू युद्धामध्ये असलास, तुला कोणतंच पाप लागणार नाही असं भगवंत म्हणतात. इथे युद्धाय युज्यस्व याचा अर्थ लक्षणानी घ्यायचा आहे. आपल्या स्वधर्म कर्मामध्ये सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय हे समान मानून आपण नेहमी राहावं असं सांख्य बुद्धी सांगते. या सांख्य बुद्धीच्या उपदेशाच्या शेवटी अर्जुनाला भगवंत तुला पाप लागणार नाही असं बजावतात. पाप याचा अर्थ स्वार्थ बुद्धी, क्षुद्र बुद्धी. किंवा देहबुद्धी, अशा प्रकारे सांख्यबुद्धी म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञानामध्ये पहिलं म्हणजे आत्म्याचं अकर्तृत्व, अकर्मत्व, अप्रेरकत्व, तसंच निराकारत्व, जसं सांगितलेलं आहे तसंच आत्म्याचं अशा प्रकारचं स्वरूप लक्षात घेऊन नश्वर देहानी स्वधर्म कर्माचं अवश्य आचरणीयत्व देखील भगवंतांनी सांगितलं. आत्म्याचं कर्तृत्व ओळखा असे सांगितल्यावर देहानी स्वधर्म आचरायला देखील जर सांगितलं असेल तर या दोन्ही गोष्टींचा मेळ जीवनामध्ये कसा घालायचा, या प्रश्नाच्या उत्तरादाखल कर्म करून फलत्यागपूर्वक कर्तृत्वाचा निरास घडवणारी योगबुद्धी याच्यानंतर भगवंतांनी वर्णन करून सांगितली. ही योगबुद्धी या अध्यायातल्या 39व्या श्लोकापासून ते 53व्या श्लोकापर्यंत भगवंत सांगत आहेत. योगबुद्धीच्या अंतर्गत भगवंतांनी स्वधर्म कर्माविषयीचं तत्वज्ञान किंवा सिद्धांत आणि फलत्यागपूर्वक कर्म केल्यामुळे घडणारा कर्तृत्वाचा निरास अशा दोन युक्ती भगवंतांनी सांगितल्या. प्रथम कर्मयोगाविषयीचे सिद्धांत या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले. कर्मयोग मार्गात एकदा आरंभ केलेल्या कर्माचा कधीही नाश होत नाही, पुढील जन्मामध्ये ते कर्म उपयोगी पडतं, जन्मोजन्म त्याच्यामध्ये भर पडत जाते आणि केव्हा न केव्हा तरी सद्गती मिळते असं भगवंत म्हणतात. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यय वायो न विद्यते, अशा प्रकारचा कर्मविपाकाचा सिद्धांत या ठिकाणी प्रथम भगवंतांनी सांगितला. एकदा कर्माला हात घातला की ते कर्म तुम्हाला पुढेच घेऊन जातं आणि त्या कर्माचा देखील नाश होत नाही, ते कर्म आणि तुम्ही बरोबर पुढे जात राहता. तसंच ते कर्म पुढच्या जन्मामध्ये देखील तुम्हाला प्राप्त होतं, कारण तुम्ही कर्म करायला लागल्यानंतर एका बाजूनी बाहेर कर्म घडायला लागतं आणि आत कर्म करण्याची प्रकृती घडायला लागते. अंतःकरण घडतं, मन घडतं, चित्त घडतं, बुद्धीवर संस्कार होतात आणि हे संस्कार घेऊन जीव पुढच्या जन्मामध्ये जात असल्यामुळं या संस्कारानुसार तो परत कर्म करायला लागतो, म्हणून त्या कर्मांचा नाश होत नाही. जर उत्तम कर्म सुरू केली असतील तर परत परत पुढच्या पुढच्या जन्मात देखील ती लाभायला सुरुवात होते आणि जन्म जन्म त्या कर्मामध्ये भर पडत जात जात शेवटी आत्मकल्याणापर्यंत ते कर्म घेऊन गेल्याखेरीज सोडत नाही. कर्मयोग मार्गामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे कार्य आणि अकार्य, काय करावं आणि काय न करावं याचा निश्चय करणारी जे बुद्धिंद्रिय ते एक असावं लागतं. जर तिला वासना किंवा कल्पना तरंगांनी ग्रासलं तर बुद्धीला अनंत फाटे फुटतात, म्हणून भगवंत सांगतात की व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन. निश्चयात्मिका बुद्धी, काय करायचं आणि काय करायचं नाही असं ठरवणारी बुद्धी नेहमी एकच निर्णय देत असते. बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो हो अव्यवसायिनाम, आणि मोहानी ग्रासलेली किंवा वासनेनी ग्रासलेली किंवा देहबुद्धीमुळे निर्माण होणाऱ्या कल्पना तरंगांनी प्रभावित झालेली अशी बुद्धी नेहमी वेगळे वेगळे निर्णय प्रत्येक वेळेला देते. कर्मयोग मार्गाचं वैशिष्ट्य असं की आत्मबुद्धी पक्की ठेवून जर कर्म करायला लागला तर ती स्थिर राहते आणि एकच निर्णय कायम देत राहते. तिसरा सिद्धांत भगवंतांनी सांगितला तो म्हणजे वेद हे त्रैगुण्य म्हणजे सत्व रज आणि तम या तीन गुणांनी भरलेले आहे. त्रैगुण्य विषयाहा वेदाहा असं असल्यामुळं वेद हे कामनिक फळ सांगतात. सत्व रज आणि तम यांनी भरलेले वेद हे कामनिक फळं सांगतात, सांसारिक फळं सांगतात. जीवनामध्ये आत्मज्ञान प्रधान असलेल्या व्यक्तीने त्रिगुणातीत नित्य सत्वस्थ सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त योगक्षेमादी स्वार्थामध्ये न गढता नेहमी आत्मनिष्ठ राहावं असं भगवंत सांगतात. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निस्त्रैगुण्य झाल्यानंतर मग नित्य सत्वस्थ सुख दुःखांनी न लिप्त होणारा आणि निर्योगक्षेम आत्मवान असा कायम राहणं हे गरजेचं असतं. म्हणून आत्मनिष्ठ कायम राहावं आणि कर्म करावीत सत्व रज आणि तम या तीनही गुणांना दाद न देता. आपण नेहमी त्रिगुणातीत नित्य सत्वस्थ सुख आणि दुःख आदी दुःखांपासून अलिप्त असं राहण्याचाच कर्म करत असताना देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. नेहमी आत्मनिष्ठ राहावं. वैदिक त्रिगुणात्मक गोष्टी नेहमी बोलत राहतात. ब्रह्म जाणणारा जो आहे त्याला वैदिक त्रिगुणात्मक गोष्टी असलेल्या काम्य कर्माची आवश्यकता नाही. कोणताही याग कोणताही यज्ञ याची आवश्यकता नाही. जो आत्म्यामध्ये रमू इच्छितो त्याला या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. भगवंतांनी जी योग बुद्धी सांगितली त्याच्यामध्ये कर्मयोगाचा थेट उपदेश त्याच्यानंतर भगवंत करतात. आधी कर्मयोगाचे सिद्धांत सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणतात की कर्मणी एव अधिकार आहाते, कर्म करण्यापुरता तुझा अधिकार आहे. एकतर कर्म टाळता येत नाही, इंद्रिय कर्म करतात आणि कर्म करण्याचा अधिकार देखील तुला आहे. मा फलेषु कदाचन, पण कर्म केल्यानंतर फळ मिळणं किंवा न मिळणं हे तुझ्या अधिकाराचं नाही. फळ हे वेगळ्या वेगळ्या कारणांनी मिळत असतं. फळावर सर्वस्वी आपला अधिकार आहे असं संभवत नाही. मा फलेषु कदाचन म्हणजे तू भगवंतांनी मा या शब्दांनी एक प्रकारे अधिकार मान्यही केलेला आहे पण तू तो सोडून दे असा या शब्दाचा अर्थ आहे. मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूहु, फळ तुझ्या अधिकारातलं नसल्यामुळं अमुक फळ मिळावे अशा प्रकारचा हेतू ठेवून कर्म करणारा असा तू होऊ नकोस. माते संगहा तू अकर्मणी, तसंच कर्म न करण्याचा देखील तू आग्रह धरू नको. गडबड अशी होते की जेव्हा विपरीत कर्म आपल्या समोर उभं राहतं तेव्हा प्रथम म्हणजे कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे हेच अमान्य होतं. हे कर्म करू नये असं बुद्धी निश्चय करते, त्या कर्मापासून पळून जाण्याचा निश्चय करते. जिथं कर्तृत्वाला जागा आहे, फायदा मिळणार आहे, त्याच्यामध्ये माझा अधिकार आहे असं मी समजतो. आणि अधिकाराप्रमाणेच प्राप्त झालेलं स्वधर्म कर्म, पण जिथं दुःख होईल, वाईटपणा मिळेल, अशांती मिळेल, अशा कर्मामध्ये आपला अधिकार आहे की नाही असं संभ्रम मनुष्याच्या बुद्धीला निर्माण होतो. म्हणून कर्म करण्यापुरता तुझा अधिकार जरूर आहे असं भगवंत सांगतात. फळ मिळणं किंवा न मिळणं हे तुझ्या अधिकारातलं नाही असंही भगवंत सांगतात. चांगल्या कर्माचं फळ आपल्याला हवं असतं आणि कर्म केल्यानंतर देखील वाईट कर्माचं फळ, प्रसंगी एखाद्याला तशा प्रकारचं कर्म करावं लागलं अप्रिय असं आपण धरू, तर ते फळ मात्र आपल्याला मिळायला नको अशा प्रकारची बुद्धी होण्याची शक्यता असते. भगवंत सांगतात की अमुक एक प्रकारचं फळ मिळावं असा हेतू ठेवून तू कर्म करणारा होऊ नकोस. कारण जो भगवंतांनी सांगितलं तसं त्रिगुणातीत नित्य सत्वस्थ सुख दुःखादींपासून अलिप्त योगक्षेमादी स्वार्थामध्ये न गढता असा जो कर्म करेल, तो फळ एवढी एकच बाब डोळ्यासमोर ठेवून वागणं अपेक्षित नाहीये. त्यांनी देहबुद्धी वाढेल आणि प्रसंगी कर्म न करण्याचा आग्रह देखील धरण्याकडे प्रवृत्ती होते. या चारही गोष्टींची शक्यता भगवंतांनी उपदेश म्हणून नीट प्रकाराने सांगितली. या उपदेशामध्ये कर्मविपाकाप्रमाणे लाभणारी सद्गती, कर्मयोग मार्गात आवश्यक असणारी व्यवसायात्मिका बुद्धी आणि कामनिक हेतूनी योगक्षेमाची चिंता न ठेवणारी, तसंच गुणांपलीकडची नित्य सत्वस्थ निर्द्वंद्व अशी आत्मस्थिती राहण्याची युक्ती, या कर्मयोगाच्या सर्व वैशिष्ट्यांची पूर्तता होते. त्याचप्रमाणे अकर्म म्हणजे कर्म मुळीच न करणं हे देहाचं लक्षण नाहीये, हे मुळात आत्म्याचं स्वरूप आहे. आणि निष्काम कर्म करत राहिल्यानी ही अकर्म आत्मदशा सहजच अनुभवाला येत असते. म्हणून कर्म सोडण्याचा देखील विशेष आग्रह करण्याचं कारण नाही. एवढंच नव्हे तर निष्काम कर्म किंवा अकर्म आत्मदशा प्राप्त व्हावी अशी वासना ठेवल्यामुळे देखील ती स्थिती दुरावते असा कर्मयोगाचा सर्वांग सुंदर आणि नेमका उपदेश भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेला आहे. आपली वेळ संपली. भगवंत म्हणतात, हे धनंजया, आसक्ती म्हणजे संग, म्हणजे फळाचा संग, देह बुद्धीचा संग सोडून कर्म पूर्ण होवो किंवा अपूर्ण राहो, दोन्हीकडे समत्व राखून योगस्थ होऊन तू कर्म कर. या समत्वाच्या युक्तीलाच योग असं म्हणतात. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य असिद्ध्योहो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगाची ही अप्रतिम व्याख्या याच्यानंतर भगवंतांनी केलेली आहे. हा जो समत्वरूप बुद्धियोग आहे त्याच्या पुढे अशा प्रकारचा योग न राखता केवळ कर्म करणं हे फार कनिष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. केवळ कर्म करत रहा असं जे म्हणतात त्यांच्या प्रकृतीचा रेटा असतो कर्म करण्याचा, आणि त्याला भगवद्गीतेचा दाखला लोक देतात. पण कोणत्या बुद्धीनी कर्म करत रहा हे भगवंतांनी सांगितलेलं आहे ते विसरलं जातं. म्हणून भगवंत म्हणतात की अशा प्रकारे समत्वरूप जो बुद्धियोग आहे त्याच्या पुढं अशा प्रकारचा बुद्धियोग न राखता केवळ कर्म करत राहणं ही खूप कनिष्ठ अशी गोष्ट आहे. म्हणून तू या समत्व रूपी बुद्धीला शरण जा. त्या समत्व रूपी बुद्धीचंच अनुसरण कर. असा पुरुष पाप पुण्यापासून अलिप्त राहतो. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय. केवळ कर्म करत राहणं हे बुद्धियोग राखून कर्म करण्यापेक्षा खूपच कनिष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. असा पुरुष जो बुद्धियोग राखून चतुराई या कर्मयोगानी त्याच्या आचरणानी प्राप्त होते. याचं कौशल्य देखील अशा प्रकारे कर्म करण्याचा अभ्यास करत करतच प्राप्त होतं. समत्वम योग उच्यते म्हणजे अशा प्रकारे एक कौशल्य प्राप्त झालं सम राहण्याचं की त्याला योग असं म्हणतात. असे ज्ञानी पुरुष कर्मफलाचा त्याग त्याद्वारे देह मनबुद्धी इंद्रिय कर्म करत असतात. त्याचं फळ देह मनबुद्धी इंद्रियाला मिळत असतं. तत्वत मला नाही आत्म्याला नाही असं समजल्यामुळं देहबुद्धीचा त्याग कर्मफळाचा त्याग त्याच्या पाठोपाठ देहबुद्धीचा त्याग. त्यामुळं जन्मबंधनातून मुक्तता आणि त्यामुळं दुःख विरहितता आणि आनंद प्राप्ती अशा क्रमानी समाधी वृत्तीमध्ये स्थिर आणि निश्चल असे होतात. तेव्हा हा साम्य बुद्धिरूप योग तुला प्राप्त होतो होईल असं भगवंत म्हणतात. श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धिही तदा योगम अवाप्स्यसी. अशा प्रकारे वर्तन केल्यामुळे बुद्धी समाधीमध्ये स्थिर होते निश्चल होते तेव्हा हा साम्य बुद्धिरूप योग तुला प्राप्त होईल असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हा कुशल अशा कर्मयोगानी प्राप्त होणारी ही बुद्धीची स्थिरता किंवा साम्यावस्था महत्वाची आहे हे अर्जुनाला समजलं. बुद्धीच्या स्थिरतेकरता भगवंत हे सगळं सांगताहेत, कर्मयोगाकरता नाही हे तेव्हा अर्जुनाच्या नीट लक्षात आलं. समाधाव अचला बुद्धी ही समाधी स्थितीला प्राप्त झालेली अचल बुद्धी ही श्रेष्ठ असा निर्वाळा भगवंत देत आहेत असं अर्जुनाला जेव्हा समजलं तेव्हा मोठ्या जिज्ञासेनी असा समाधीस्थ स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे ज्याची बुद्धी स्थिर झालेली. असा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं, त्या स्थितप्रज्ञाचं बोलणं बसणं चालणं कसं असतं ते मला सांगा असा प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. हितधीही किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, हा स्थितप्रज्ञ त्याचं बोलणं कसं असतं, बसणं कसं असतं, तो चालतो कसा, असा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं, आणि त्याच्यावर भगवंतांनी अर्जुनाला अत्यंत महत्वाची अशी स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. ती लक्षणं आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.